एनर्जी आहेत, आमची आत्मा ची जी एनर्जी आहे ती 4 वाजता आम्ही आपल्या आत्म्याच्या एनर्जीला फुल करू शकतो. मग दुपारी आम्हाला तितका आराम घ्यायची आवश्यकता नसते. शरीराच्या वय अनुसार आणि काही आराम घेऊ शकतो आवश्यकता असली, पण तरी आम्ही फ्रेश असतो, आणखी ऍक्टिव्ह असतो. तसेच आमची जी दिनचर्या आहे, सकाळी उठायची, मग आम्हाला काय करायचं आहे, आणखी शांतपणे आम्ही विचार करून आपली दिनचर्या जर आम्ही सेट केली, जशी आमची दिनचर्या या विश्वविद्यालयामध्ये सेट असते. आम्ही नोकरी कोणी बिझनेस करतात, कोणी नोकरी करतात, कर्मसंन्यास नाहीत. कर्म आम्हाला करायचीच पाहिजे, कारण की आत्मा या जगात कर्म करायला आली आहे. आम्ही कर्म रॉंग करतो, खराब करतो, दुनियाला दुसऱ्याला दुःख देण्याचे करतो किंवा दुःख घेण्याचे कर्म करतो, म्हणून आम्हाला वाटते की आम्हाला ही कर्म नको. म्हणून संन्यासचे विचार येतात की हे कर्म पासूनही संन्यास करायचं, कर्म नाही करायचं, पहाडीवर जाऊन किंवा घर दासोडायला नाही. आत्मा या जगात आली ही आहे कर्म करायला. कर्मपेक्षा आत्मा राहू शकत नाही. जर आम्ही असे हातपाय बांधूनही ठेवले, आणखी आम्हाला वाटलं की नाही आम्ही पहाडीवर जाऊन संन्यास घेऊ किंवा कर्म नाही करू, कर्म मी करत नाही किंवा मला कर्म करायचे नाही हा विचारही कर्म आहे, तर हा विचारही आम्हाला करायचा नाही की आम्हाला संन्यास घ्यायला पाहिजे किंवा घर सोडायला पाहिजे. नाही, आम्हाला विचार केला पाहिजे की मला श्रेष्ठ कर्म, छान कर्म, जे कर्म मला आणखी दुसऱ्यांना सुख देईल, असे कर्माची लिस्ट आम्हाला पाहिजे. आपल्या व्यवहारात आमचं स्वतःवर अटेन्शन पाहिजे की माझे विचार कसे चालून राहिले, आता मी काय विचार करून राहिलो, हे विचार छान आहे की नाही आहे, हे विचार आम्हाला कसं करणार, हे विचार छान आहे की नाही आहे, हे विचार गॉडली आहे की नाही आहे. गॉड परमात्मा ईश्वर एक सर्वश्रेष्ठ परम आत्मा आहे, ती पण एक आत्मा आहे. देव आत्मा वेगळे आहेत, देव आत्मा अनेक आहेत. आम्हाला जर यांची जाणीव नसली तर आम्ही प्रत्येक वेळा काय करतो की देवाला आम्ही परमात्मा समजून त्यांची आम्ही हे करतो, पूजा करतो, पण मग हिस्ट्री मध्ये किंवा देवतांच्या हिस्ट्री मध्ये आम्हाला काही मनुष्य सारखे कर्म दिसतात, आणखी डिग्रेडेड मनुष्य सारखे कर्म दिसतात. आमच्या शास्त्रात देवी देवतांना त्यांना ओळख नसल्यामुळे अशी त्यांनी काही वेगळी कहाणी म्हणा किंवा हे त्यांनी टाकलेले आहेत की मग आम्हाला विश्वास नसते की असे कर्म देवता कसे करू शकत. देवता श्रेष्ठ असतात, श्रेष्ठाचारी असतात, मग ते असे घृणित कार्य किंवा क्रोधाचे कार्य किंवा हिंसक कार्य देव कसे करू शकतात. आणखी त्या देवांची आम्ही पूजा करतो, त्यांचे मंदिर आम्ही बनवतो, तर ज्यांची मंदिर बनतात, ज्यांचे श्रेष्ठ असतात, त्यांचेच मंदिर बनतात, त्यांचेच देवालय बनतात. तर आम्हाला हे डिफरन्स क्लिअर कट समजायला पाहिजे की देव आणखी देव कोण आहेत, आणखी त्यांचे क्वालिफिकेशन, आणखी त्यांचे हे काय आहेत, आणखी परमात्मा कोण आहेत, आणखी परमात्मा चे क्वालिफिकेशन काय आहे. कारण की आम्ही आत्माचं डायरेक्ट कनेक्शन देवात्मा ते नाही आहे, परमात्मा ते. आम्ही परमात्माच्या घरून या जगात कार्य करायला आलो आहोत. म्हणून आमच्या ही ज्ञानच्या आधाराने आम्ही आमची पूर्ण जीवन प्रणाली किंवा आमचं पूर्ण जीवन एक श्रेष्ठ तरीकेने आम्ही हे करू शकतो, कारण की आमच्या जीवनाचे जिम्मेवार आम्ही स्वतः आहोत. आम्ही कोणाला हे म्हणू शकत नाही की यांनी असं केलं, किंवा माझे आई वडील असे होते, किंवा माझे घराचे दुसरे लोक असे होते म्हणून मी असा झालो, किंवा माझा मित्र असा होता. नाही, आमची स्वतःची बुद्धी आहे. आम्ही स्वतः आत्मा, हा प्रत्येक आत्मात मन बुद्धी संस्कार असतात. प्रत्येक आत्म्याचे स्वतःचे मन, स्वतःची बुद्धी आहे, स्वतःचे संस्कार आहे. आम्ही सगळे आत्मा, पण आमच्यात आमच्या संस्कारामुळे थोडं फरक असते. आणखी संस्कार आमचे बनते कर्म केल्यानंतर, रिपीटेड ऍक्शन्स मेक्स संस्कार. जे आमचे कर्म पुन्हा पुन्हा आम्ही करतो ते पुन्हा पुन्हा जे आम्ही केलेले कर्म आहे तेच आमचे संस्कार बनतात. म्हणून आम्हाला अटेन्शन द्यायला पाहिजे आमचे विचार कसे आहे, आमचे कर्म कसे आहे, आमची बोलचाल कशी आहे, आमची दृष्टी कशी आहे, आमची वृत्ती कशी आहे, आणखी आम्ही दुसऱ्यांना आपल्यापेक्षा खाली कमी समजतो किंवा आम्ही दुसऱ्यांना आपल्यापेक्षा छान आणखी श्रेष्ठ समजते ही आमच्या समजवर आहे. प्रत्येकाला असं नाही की आम्ही स्वतःला डिग्रेडेड केलं पाहिजे, स्वतःला आम्ही परखलेलं पाहिजे की आमच्यात काय प्लस पॉईंट आहे आणखी काय मायनस पॉईंट आहे. त्याला आम्ही म्हणतो स्वचिंतन, सेल्फ रिअलायझेशन. आम्ही स्वतःला आमच्या व्यवहारापासून आणखी आमच्या मनस्थितीपासून आम्ही स्वतःला चेक करतो, आणखी चेक करून नोट करायचं. ही पॉइंट मला छान वाटली, हे छान आहे, किंवा इथे मला छान नाही वाटलं, इथे मी थोडासा क्रोधित झालो, इथे यांनी असं म्हटलं, मी माझी थोडीशी अवस्था खराब झाली, इरिटेशन माझ्या मनात आलं, किंवा त्यांनी असं म्हटलं म्हणून माझी विचार असे झाले की मला मला त्यांचं टोन पण बघायची नाही आहे, मी त्यांना रिजेक्ट करतो, म्हणजे छान नाही, माझ्या मनात त्यांच्या प्रती द्वेष आहे. काय का त्यांनी असं केलं, काय गोष्ट झाली, त्या छान शांतपणे विचार करून आम्ही त्यांना नोट करायला पाहिजे. जर आम्ही आपल्या वृत्तीला अटेन्शन देऊन नोट जेव्हा आम्ही करू तेव्हा आम्ही स्वचिंतन करून आमच्या आंतरिक जी आमची दृष्टीवृत्ती आहे त्यांना आम्ही चेंज करू शकू. जर आम्ही इतकं डीपली आपल्या व्यवहाराला चेक केलं नाही तर आमचा व्यवहार जो आहे ते अनेक परिस्थिती अनुसार परिवर्तित होत असतात. परिस्थिती छान असली, लाईट असली तर आम्ही लाईट पणचा अनुभव करू, परिस्थिती हॅवी असली, क्रोधी असली, त्यांनी काही म्हटलं तर त्यांचा प्रभाव आमच्यावर डायरेक्ट होईल. म्हणजे आमची स्थिती स्टडी कधी राहू शकत नाही, कारण की आमची स्थिती फुटबॉल सारखी झाली, कोणी इथून लाच मारली तिकडे चालली, इथून गेली तिकडे चालली, आमची काही स्टेबिलिटी असली नाही. कारण की आम्ही स्वचिंतन करून आमच्या स्वतःची स्थितीला ओळखलेली नाही आणखी त्याला मजबूत केली नाही. ही अवस्था मेजॉरिटी ऑफ द पीपलची असतात. पुष्कळचे मनुष्य असे असतात जीवनात, ते स्वतःला छान गहिराईत जाऊन परीक्षण करत नाही. ते आमचे हे लक्ष पाहिजे आमच्या जीवनाचे, आणखी जे मनुष्याचे असे लक्ष असतात तेच मनुष्य आपल्या समाजमध्ये किंवा आपल्या जीवनात छान कार्य, श्रेष्ठ कार्य, तरीकेचे कार्य करू शकत. आमचं जीवन म्हणजे असं काही ऑर्डिनरी नाही. वाय मनुष्य जीवन जे आहे ते का श्रेष्ठ शास्त्रात किंवा लोकांनी म्हटले आहे की आम्ही आपल्या जीवनात जर आम्ही कॉन्सन्ट्रेट करून आमचे कर्माची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. ती बुद्धी मनुष्य आत्मालाच आहे. ॲनिमलच्या आत्माला, प्राणी दुसऱ्या प्राणीच्या आत्माला त्याच्या आत्म्यात इतकी बुद्धी नाही आहेत की ते स्वचिंतन करून आपली क्वालिटी इन्क्रीज करू शकतात. क्वालिटी ऑफ द सोल इन्क्रीज ही इतकी त्यात आत्मात इतकी क्षमता नाही. पण मनुष्य आत्मा श्रेष्ठ म्हणजे हा शरीर श्रेष्ठ आहे असं नाही. आम्ही मनुष्यात्मा श्रेष्ठ म्हणजे आमच्यात बुद्धी जी आहे ती बुद्धी, आमची मन बुद्धी आणखी संस्कार जे आहेत आमचे श्रेष्ठताचे आहेत. जर आमच्या मनात आलं आणि आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर आम्ही मनुष्य इतकं श्रेष्ठ बनू शकतो जसे की परमात्मा परमेश्वर सारखे. याचा उल्लेख आमच्या शास्त्रातही दिलेला आहे की मनुष्य जर कर्णी करे तर मनुष्य नारायण श्रेष्ठ ह्युमन बीइंग बनू शकतो. आणखी नारी अगर कर्णी करे तर नारी लक्ष्मी सारखी श्रेष्ठ आचरणवाली बनू शकते. म्हणजे बनलेले आहेत. काही आत्मांनी प्रयत्न करून आपल्याला इतके श्रेष्ठ केले आहेत म्हणून त्याचा उल्लेख आहे की असे आम्ही करू शकतो. इट इज पॉसिबल. आणखी त्याचा रस्ता कोणता आहे, कसे पॉसिबल आहेत, ते राजयोगच्यामुळे. राजयोग आत्मा आमच्या कर्मेंद्रियांची राजावस्था. आई द सोल बिकम किंग ऑफ माय फिजिकल सेन्स ऑर्गन्स. कसे आम्ही राजा बनू शकतात, बाय हॅव्हिंग योगा विथ द फादर. योगा म्हणजे कनेक्शन, म्हणजे परमात्माला आपल्या मनातून डीप विचार करून त्यांच्याशी डीप कनेक्शन करून त्यांची शक्ती आम्ही आपल्या जीवनात अनुभव करू शकतो. याचा एक प्रत्येक लोकांना ऐकलं असेल, लोकांनी आजकाल सोलार सोलार एनर्जी काय करतात. सोलार म्हणजे सूर्य. कितीतरी हजार किलोमीटर दूर सूर्य आहेत. आणखी जे मिरर असतात किंवा जे शीट असतात त्याच्या फेसिंग सूर्यकडे असतात. जिथे जिथे सूर्य जाते तिथे तिथे ती पॅराबॉलिक मिरर जे असतात किंवा जे फेस असतात ते सूर्याच्या बरोबर त्यांची किरणे कॅच करतात इतक्या दूर. आणखी ती किरणे कॉन्सन्ट्रेट करून सूर्याची जी हीट आहे त्या आम्ही पृथ्वीवर त्याला ट्रान्सफर करून त्यांनी अनेक प्रकारचे आम्ही कार्य करतो. इलेक्ट्रिसिटी सूर्याने सूर्याची किरणे आम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करतो. सूर्याची किरणे आम्ही पाणी गरम करतो. सूर्याची किरणे आम्ही ट्रान्सफर करतो ती एनर्जीला दुसऱ्या एनर्जीमध्ये. डिस्टन्स खूप दूर आहे. तसेच आमची आत्मा एक सोलर शीट सारखी आहे. आम्ही जर ज्ञान सूर्याला फोकस केलं आणखी ती कॉन्स्टंट आम्ही फोकस करून त्या ज्ञान सूर्याची एनर्जी जर आम्ही आपल्या आत्म्याला फोकस करून घेतली तर त्याची सर्व एनर्जी म्हणजे सुख शांती समृद्धी आणखी अनेक प्रकारची एनर्जी त्या ज्ञान सूर्याची आम्ही आपल्या आत्म्याला अनुभव करू शकतो. आणखी आम्ही याच्यात कार्याला करू शकतो. मेडिटेशन म्हणजे अध्यात्म स्टडी ही सारे या सर्व विश्व जगतचा मूळ आहे. The basic of all the scientific invention, जितकेही scientific inventions आहेत ते कसे कार्यान्वित आले, मनुष्य बुद्धीने कसे त्यांना विकसित केले, त्याचा संपूर्ण ज्ञानाचा अर्क आहे अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञान ही इतकी श्रेष्ठ शक्ती आहे ज्ञान आत्माचा. अध्यात्म ज्ञान ही इतकी श्रेष्ठ शक्ती आहे की या शक्तीने पूर्ण जगत आम्ही कार्यान्वित करू शकतो. याचे अनेक पार्ट्स आहेत, अनेक विस्तार आहे असा. पण रूट कॉज जे आहेत, रूट एनर्जी जे आहेत, ते रूट एनर्जी आहे आध्यात्मिक ज्ञान. या आध्यात्मिक ज्ञानचे ही दुसरे ब्रांचेस आहेत, मेडिकल सायन्स, सायन्स ऑफ लॉ, आणखी दुसरे जितके सायन्स आहे. या सर्व सायन्सच एसेन्स मूळ आहे अध्यात्म ज्ञान. तर जर आम्हाला आमच्या या जीवनात यशस्वी व्हायचं आहे आणखी आम्हाला या जीवनात असूनही संपूर्ण सुख शांती समृद्धीनी आपलं जीवन चालवायचं आहे। आम्हाला जर असं जीवन बनवायचं आहे की एक दीपक, हा उदाहरण देतात की दीपक जळतो आणखी त्याचा प्रकाश सर्वांना मिळतो, पण इथे आम्हाला जळायचंही बी नाही आहे। जलन ही जी भावना आहेत ती पेनफुल भावना आहे। ते एक उदाहरण दिलेलं आहे की दीपक जळतो आणखी त्याचा प्रकाश पूर्ण कार्य किंवा घर किंवा जग चालते, पण इथे इथे जळायचंही आम्हाला नाही आहे। फक्त ज्ञानाचा दीपक प्रज्वलित करायचं आहे, म्हणजे ज्ञान धारण करायचं आहे। आणखी जसं जसं हे ज्ञान आम्ही धारण करतो तशी तशी सुख शांती आनंदीची मात्रा आमच्या जीवनात थोडी थोडी ड्रॉप बाय ड्रॉप वाढत असते। आणखी एक अशी स्थिती आमच्या जीवनात येते की सर्वथा सुख शांती समृद्धीची आमची वृत्ती किंवा मेंटॅलिटी होऊन जाते, की अशी मेंटॅलिटी होऊन जाते की आम्हाला मग कोणी काही डिस्टर्ब करू शकत नाही।